हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता अध्याय क्रमांक 14 श्लोक क्रमांक 9। सत्वं सुखे संजयति रजम कर्मणि भारतः ज्ञानमावृतं तु तमां प्रमादे संजयत्युता। भाषांतरिन तात्पर्य इसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे। हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माने बांधतो आणि तमोगुण त्यांचे ज्ञान अवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो। तात्पर्य, सत्वगुणी मनुष्य हा आपल्या कर्माने किंवा तात्विक शोधाने संतुष्ट असतो। उदाहरणार्थ, तत्वज्ञानी, वैज्ञानिक किंवा शिक्षणतज्ञ आपापल्या विशिष्ट ज्ञान क्षेत्रामध्ये संलग्न असतात आणि त्यातच ते समाधानी असतात। रजोगुणी मनुष्य हा सकाम कर्मामध्ये संलग्न असतो आणि आपल्याला शक्य असेल तितके धनार्जन करतो आणि सत्कार्याकरिता त्याचा उपयोग करतो। कधी कधी तो रुग्णालय बांधतो, धर्मार्थ संस्थांना दान करतो इत्यादी। ही रजोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत। तमोगुण मनुष्याचे ज्ञान आच्छादित करतो। तमोगुणाच्या प्रभावाखाली मनुष्य जे काही करतो ते त्याच्या किंवा इतरांच्याही भल्यासाठी नसते। ओम अज्ञान हरे कृष्ण। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद्गीता अध्याय क्रमांक 14 श्लोक क्रमांक 9। तर हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये याचं नावच आहे गुणत्रय विभाग योग, म्हणजे त्रिगुणमयी माया। या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अनेक गुणांचं वर्णन करतायत, तीन गुणांचं, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण। तर ह्या गुणांचं वर्णन, त्यामध्ये होणाऱ्या क्रिया, जीव कशाप्रकारे ह्या गुणांमध्ये बद्ध होतो, राजसिक आहार, तामसिक आहार, सात्विक आहार काय असतो, यज्ञ काय असतात, दान काय असतं, तपस्या काय असते, तीन गुणांमध्ये, ह्या सर्वांचं वर्णन यामध्ये भगवान श्रीकृष्ण करतायत। तर भगवद्गीतेत अनेक ठिकाणी भगवंत ह्या गुणांचं वर्णन करतायत। तीन गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण। तसं पाहिलं तर हे सर्व ब्रह्मांड जे आहे ह्याची रचना ज्या तीन गुणांमध्ये झालेली आहे। पूर्ण ब्रह्मांडामध्ये ह्या तीन गुणांव्यतिरिक्त अन्य कोणीही कार्य करत नाही। काही सर्व ज्या काही क्रिया होत आहेत, उत्पत्ती, स्थिती, पालन आणि लय, विनाश, हे सर्व ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या ह्या तीन गुणांमध्ये होत आहेत। म्हणून ही ब्रह्मांड रचना जी आहे ती तीन गुणांच्या आधारानेच आहे। जसं पाहिलं तर वरचे जे लोक आहेत, ऊर्ध्वम गच्छति सत्वता, भगवंत सांगतायत ह्याचा अध्यायामध्ये पुढं की जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत जीव ते वरच्या लोकांमध्ये असतात, जे रजोगुणामध्ये स्थित आहेत ते ह्या पृथ्वी तलावर आहेत आणि जे तमोगुणामध्ये आहेत ते नीच योनीमध्ये किंवा नरक लोकांमध्ये जन्म घेत आहेत। या ब्रह्मांडामध्ये हे सर्व गुण कार्य करत असताना हे जे युगांचे जे चक्र आहे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे जी सायकल सुरू आहे ही सुद्धा गुणांच्या आधारे सुरू आहे। ह्याच्यामध्ये सत्ययुग जे आहे हे पूर्ण सत्वगुणामध्ये स्थित असलेलं युग आहे. ह्याच्यामध्ये पूर्णपणे सत्वगुणाद्वारे कार्य केलं जातं. सत्ययुगामध्ये जे जीव जन्म घेत आहेत ते सर्व सात्विक आहेत असतात. त्यांच्या क्रिया सुद्धा ज्या आहेत त्या सात्विक आहेत, धार्मिक असतात. ह्या युगामध्ये युगधर्म जो आहे तो ध्यान मार्ग आहे. कारण का तर ह्या युगाची आयुर्मर्यादा जी आहे प्रत्येक जीवाची ती सुद्धा अतिशय मोठी आहे. 1,00,000 वर्षांचं आयुष्य असतं सतयुगामध्ये. पूर्ण आचार विचार जे काही आहेत ते सर्व सात्विक असतात. कुठेही कलह, भांडण, तंटे, दांभिकता, फसवणूक ह्या गोष्टी आढळून येत नाहीत. त्यामुळं जीवांची आयुर्मर्यादा पण जास्त वाढलेली आहे या युगामध्ये. आणि ध्यान करण्यासाठी सुद्धा हे युग अतिशय अनुकूल आहे. जिथं काही कलहच नाहीत, भांडणच नाहीत, जिथं सर्वत्र शांतता आहे अशा वेळेला ध्यान करणं अतिशय सोपे आहे. म्हणून या युगामध्ये ध्यान मार्ग सांगितलेला. त्याच्यानंतर येतं ते त्रेतायुग. तर ह्या त्रेतायुगामध्ये सत्ययुगाचा जसा शेवट होतो तसं सत्ययुग शेवटी थोडस म्हणजे 25% थोडा रजोगुण आणि तमोगुण यायला लागतो ह्या त्या युगामध्ये. सत्ययुगामध्ये थोडस मिश्रित भाव निर्माण होतात जीवाचे या ठिकाणी. आणि जे काही त्रेतायुग आहे ते रजोगुण आणि तमोगुणांना घेऊनच प्रकट होत. आणि ह्या रजोगुणामध्ये सत्वगुण आहेच, जवळ 75% सत्वगुण आहे. लोक धार्मिक असतात, भांडण, कलह, तंटे इतकं जास्त नसतं, पण थोडाफार रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव झाल्यामुळं ह्या युगामध्ये सुद्धा थोडस कलह निर्माण व्हायला लागतात. म्हणून ह्या युगामध्ये जो विधी आहे, जो का युगधर्म आहे, तो आहे यज्ञविधी. यज्ञाद्वारे भगवंतांचं यजन केलं जायचं. आणि ह्या युगाची आयुर्मर्यादा पण जीवांची थोडी कमी झाली. म्हणजे 1,00,000 होतं त्यातलं 1,00,000 काढलं, म्हणजे काय फक्त 10,000 वर्ष. 10,000 वर्षाची आयुर्मर्यादा होती त्रेतायुगामध्ये. आणि असं हे युग थोडस तमोगुण आणि रजोगुणाचा प्रादुर्भाव झालेला या युगामध्ये. आणि अशा प्रकारे युग जसं पुढे जाईल तसा आणखी थोडा सत्वगुण कमी व्हायला लागतो, आणखी रजोगुण आणि तमोगुण आणखी वाढायला लागतो. आणि जसं द्वापारयुगाची सुरुवात होते त्यावेळेला जवळजवळ 50% पूर्णपणे सत्वगुण नष्ट झालेला असतो आणि रजोगुण आणि तमोगुण 50%. अशा प्रकारे द्वापार युगामधले जे जीव आहेत ते कार्य करायला लागतात. पाहतो द्वापार युगामध्ये आपण श्रीकृष्णांच्या वेळी 5,000 वर्षापूर्वी कलियुग सुरू झालं. आणि त्याच्या अगोदरचा काळ भगवान श्रीकृष्ण ज्याला प्रकट होते त्यावेळेला पाहिलं तर त्या युगामध्ये भरपूर युद्ध झालेले आहेत. महाभारतासारखं जे मोठे युद्ध आहे ते त्याच युगामध्ये झालेले. म्हणजे त्यावेळेला रजोगुण आणि तमोगुण जो आहे तो 50% आहे. त्याच्यामुळं हे सत्वगुण आणि रजोगुण प्रधान युग म्हटलं जातं, द्वापारी युग जे आहे. आणि मिश्र असा ह्याच्यामध्ये तमोगुण असतो. तर ह्या युगाचा जो युगधर्म आहे तो म्हणजे अर्चन विधी. भगवंतांची मंदिरे बांधून त्यामध्ये भगवंतांच्या मूर्तीची पूजा करणं हा विधी आहे. आणि आयुर्मर्यादा पण कमी झालेली आणखी. म्हणजे 1,00,000 वरून 10,000, आणि 10,000 म्हणलं आणखी 1,00,000 काढलं, फक्त 1,000 वर्ष. 1,000 वर्षाची आयुर्मर्यादा द्वापार युगामध्ये होती. आणि असं हे मिश्र युग जे आहे द्वापार युग ते जसं जसं संपत येतं तस तसं पुन्हा कलियुगाचा प्रभाव वाढायला लागतो आणि कलियुग जे आहे ते पूर्ण तमोगुण प्रधान प्रचंड प्रमाणात तमोगुणाचा प्रादुर्भाव यामध्ये आहे. सत्वगुण फक्त 25%, तो पण शंका आहे, क्वचितच अगदी 10% असेल कुठेतरी सत्वगुण. ते काय वेगळं सांगायला नको, कलियुगामध्येच आपण जन्मलेले जीव आहोत, त्यामुळे वेगळं काय. आता आपण पाहतोयच की कलियुगाची काय स्थिती आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. आपले भक्त सांगतात हा ट्रेलर आहे फक्त, अजून पिक्चर पुढे आहे. त्यावेळेला काय काय असणार आहे. श्रीमद भागवतामध्ये कलियुगाचं भविष्य आहे, सुखदेव गोस्वामी करतायत भविष्य शेवटच्या 12व्या स्कंदामध्ये, ज्याच्यामध्ये काय काय आचार विचार असतील लोकांचे, कशी वृत्ती असेल जीवाची आणि भक्ती किती टक्के असेल आणि किती टक्के तो रजोगुण तमोगुण, सगळा तमोगुणच असेल. कुठेतरी अगदी सत्वगुण एकाच दुसरं टक्का असणार आहे, नाहीतर पूर्णपणे सर्वजण तमोगुणात असतील. असं हे कलियुग आहे, पूर्णपणे दंभ, कलह, फसवणूक, ढोंगीपणा, हे सर्व सर्व गोष्टी ज्या काय आहेत वाईट, या सर्व तमोगुणामध्ये आहेत आणि अशा आपण तमोगुणामध्ये जीव जन्मलेले जीव आहोत. कधीपासून सत्वगुणापासून आपण सत्ययुगापासून आतापर्यंत आलेलो आहे कलियुगापर्यंत. काहीतरी चुका करत आलेला आहे म्हणून आतापर्यंत जन्म घेत आहोत. थोडा सत्वगुणात असेल त्यावेळेला, आता थोड्या रजोगुणातून आता तमोगुणात आलो. मी कलियुगात आलेले जीव कलौ शूद्र संभवात म्हटलेलं आहे, तसं हे कलियुगामध्ये सगळं तमोगुण संभव आहे, दुसरा गुण क्वचितच आढळायचा. तर असे हे तीन गुण किंवा ही सर्व ब्रह्मांड रचना आहे ती पूर्णपणे गुणांच्या आधारावर स्थित आहे. तर हे चार युग आणि त्यामध्ये जीवांवर असणारा हा गुणांचा प्रभाव आणि या सर्व गुणांमध्ये हा जीव जो आहे तो भ्रमण करत आहे. या गुणांमध्येच प्रत्येक जीव कार्य करतोय, कोणी सात्विक कार्य करतंय, कोणी राजसिक कार्य करतंय, कोणी तामसिक कार्य करतंय. जे सत्वगुणामध्ये जीव आहेत ते चांगली कार्य करतायत, सात्विक कार्य जी समाजाच्या लाभासाठी असतात. भगवान श्रीकृष्ण इथे सांगतायत की ज्या वेळेला देहाची इंद्रियांची सर्व द्वारे ही ज्ञानानं प्रकाशित होत आहेत त्यावेळेला जीव हा सत्वगुणामध्ये स्थित होतोय आणि चांगली कार्य करायला लागतो. प्रभुपाद सांगतात जे कोणी तत्वज्ञानी आहेत, वैज्ञानिक आहेत, जे कवी आहेत, लेखक आहेत, असे जे जीव आहेत ते सर्व सत्वगुणामध्ये आहेत. जे समाज विघातक काही कार्य करत नाहीत म्हणून ते सत्वगुणामध्ये स्थित आहेत. म्हणजे कार्य असं सात्विक असतं, अशा सात्विक जीवांचा आहार सुद्धा सात्विक असतो. भगवंत आहाराचं वर्णन पण करतायत, तर आहारामध्ये ते अतिशय उष्ण अतिशय तिखट असा आहार घेत नाहीत, अतिशय रुचीला गोड असणारा असा सुंदर आहार असतो, हे सात्विक आहार. त्यांचं वर्तन जे आहे ते पण सात्विक असतं अशा जीवांचं. रजोगुणी जे असतात ते चंचल आहे, रजोगुणा चपळ आहे, नेहमी चंचल आहे. आणि आपण पाहतो समाजामध्ये बरेच व्यक्ती असे रजोगुणी आहेत, चंचलता आढळते त्यांच्यामध्ये, काहीतरी कार्यरत राहणं हा जीव आहे, जीवाचा स्वभाव असतो त्या गुणामध्ये रजोगुणामध्ये काहीतरी कार्य करायचं. मग ते कधी कधी समाज विघातक पण असतं आणि कधी कधी फायद्याचं पण असतं, पण काहीतरी करत राहणं, ऍक्टिव्हिटी काहीतरी करत राहणं हा रजोगुणाचं ज्ञान. तर हा रजोगुण जो आहे ह्याच्यामध्ये वासना प्रचंड प्रमाणात असतात, प्रचंड प्रमाणात भोग करण्याची इच्छा असतात, आपण स्वतः कर्ता बनण्याची इच्छा असते, ईश्वर बनण्याची इच्छा असते, भोग करण्याची वृत्ती प्रचंड असते ह्या गुणांमध्ये. तर यांचं आहार विहार सर्वच हे रजोगुणामध्ये ह्या क्रिया घडत असतात अशा जीवांच्या. आणि तमोगुणात जे जीव असतात ते अतिशय आळशी प्रमादी मूर्ख पूर्ण नेहमी निद्राधीन आणि ज्या वेळेला ते निद्रेच्या अधीन होतील त्यावेळेला कुणाला विघात कार्य करणार नाही, पण निद्रेतनं ज्या वेळेला बाहेर येतील त्यावेळेला मात्र समाज विघातकच कार्य करतील, स्वतःलाही त्रास आणि दुसऱ्यांनाही त्रास. अशा प्रकारची कार्य हे जीव करत असतात. सर्व ह्या क्रिया ह्या तीन गुणांद्वारे घडत असतात. म्हणून आपण जर स्वतःचा अभ्यास केला किंवा इतर जीवांचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की आत्मा इथं करता नाही आहे, हे सर्व क्रिया घडतात त्या गुणांद्वारे घडतात. हे तीन गुण जे आहेत ते नेहमी ह्या क्रिया जीवाकडून घडवून घेत असतात. तर हे कधी कधी वरचढ असतात, एकमेकाच्या वरचढ नेहमी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात हे सर्व गुण. कधी कधी जीव असो सत्वगुणामध्ये असो, कधी हा सत्वगुणाला दाबून रजोगुण वर येतो, कधी रजोगुणाला दाबून तमोगुण वर येतो. आपण सुद्धा आपला जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की कधी छान वाटायला लागतं, एकदम प्रसन्न वाटतं, मन आनंदी असतं, अतिशय सुंदर, अगदी वातावरण खराब जरी असलं तरी प्रसन्नच वाटतं, अरे छान आहे आज, कारण सत्वगुणामध्ये स्थित असतो, लवकर जाग येते, जप सुद्धा छान होतो. सत्वगुणामध्ये पण स्थित असतो त्यावेळेला. कधी कधी अतिशय चंचलता, काहीतरी कार्य करायचं असतं, मग धावपळ करतो कधी कधी, त्यावेळेला रजोगुण असतो, आणि कधी आळस येतो, निद्रा झोप येते, जपामध्ये तर कायमच आहे तमोगुण. तर त्यावेळेला तमोगुणामध्ये आपण स्थित असतो. पण प्रत्येक जीवामध्ये एक कुठला तरी गुण प्रधान असतो, एक कुठला तरी गुण त्यामध्ये प्रधान आहे, जो ज्या गुणामध्ये तो व्यक्ती नेहमी स्थित असतो. कधीतरीच तो एखादा व्यक्ती सत्वगुणामध्ये असेल स्थित, तर त्याचं आचार विचार, खाणं, उठणं बसणं ह्या सर्व क्रिया सात्विक असतात. त्याकडे पाहिलं तरी आपण ओळखू शकतो की हे सत्वगुणामध्ये स्थित आहे. पण कधी कधी रजोगुण आणि तमोगुण सुद्धा थोडेफार असल्यामुळं त्याद्वारे सुद्धा क्रिया जीवाकडून घडल्या जातात. काही व्यक्ती चंचल असतात, एकदम बघितल्याबरोबर ओळखतं की हा रजोगुणामध्ये स्थित आहे. पण हे जे तिन्ही गुण आहेत ते नेहमी वर चढ एकमेकावर एकमेकाला दाबण्याचा प्रयत्न करत असतात. आणि एक गुण वर येतो, कधी दोन गुण खाली असतात, कधी एक गुण वर येतो, कधी तो त्याला दाबतो, कधी तो वर येतो, असं हे नेहमी नेहमी सुरू असतं. जोपर्यंत आपण पूर्ण ज्ञान प्राप्त करून गुणांचा हे अभ्यास करून आपण एका गुणामध्ये स्थित होत नाही, एका म्हणजे सत्वगुणामध्ये स्थित होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी सर्व घडतच असतात क्रिया. तर हे गुणांचं जे विज्ञान आहे ते भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये देत आहेत. ह्या अध्यायामध्ये विशेष सर्व गुणांविषयीच माहिती देतात भगवंत. तर हे सर्व गोष्टी का सांगतायत भगवंत, का आपल्याला हे ज्ञान देत आहेत? आता एक भक्ती कर म्हणून सांगितलं अर्जुनाला, ठीक आहे भक्ती कर, आणखी काय काय वेगळं सांगायची गरज होती? ज्ञान मार्ग सांगितलाय, ध्यान मार्ग सांगितलाय, पण तरीही गुणांचा अभ्यास सांगतायत भगवंत. ह्यामध्ये घडणारे क्रिया पण सांगतायत, ह्यामध्ये असणारी जी सात्विक दान तपस्या यज्ञ जे काही तीन गुणांमध्ये होतं हे सर्व गोष्टी सांगतायत. का सांगतायत? तर भगवंतांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे प्रत्येक जीव कुठल्या ना कुठल्या गुणामध्ये स्थित आहे आणि त्या गुणातून त्यानं वर उठून ह्या गुणांचा अभ्यास करून त्या गुणातून त्यानं वर येऊन माझा भक्त बनावं, माझी भक्ती करावी, तो जीव माझा अंश आहे हे त्याला कळावं, ह्यासाठी भगवंत ह्या सर्व गोष्टी सांगतायत. ह्या गुणांद्वारे काय क्रिया होत आहेत, हे गुण कसे कार्य करतायत, आणि त्याद्वारे आपण ठरवू शकतो की भक्तीसाठी काय अनुकूल आहे आणि काय प्रतिकूल आहे, मग काय स्वीकारायचं आहे भक्तीसाठी आणि काय त्याग करायचं आहे, ह्याचं वर्गीकरण आपण चांगल्या प्रकारे करू शकू ह्यासाठी भगवंत ह्या सर्व गोष्टी सांगतायत. नाहीतर ह्या जगामध्ये जीव जन्मतो अज्ञानामध्येच, मग अज्ञानामध्ये त्याला काही समजणार नाही की काय केलं पाहिजे, नेमकं आपण कोणत्या क्रिया केल्या पाहिजेत, भगवंतांना कसं जाणलं पाहिजे हे समजणं फारच कठीण होईल. म्हणून हा गुणांचा अभ्यास भगवंत या ठिकाणी सांगतायत आणि तो अभ्यास आपण केला पाहिजे. चैतन्य महाप्रभू सांगतायत की कृष्ण भावनेचं जे तत्वज्ञान आहे ते जाणून घेण्यामध्ये कधीच आळस करू नका. तुम्ही ना काय कशाला एक गुणांचा अभ्यास पाहिजे, काय आवश्यकता आहे का? नाही, ह्यासाठीच अभ्यास पाहिजे की आपण जाणू शकू की भक्तीसाठी काय अनुकूल आहे काय प्रतिकूल आहे. हे ज्या वेळेला आपण जाणू त्याच वेळेला आपण चांगल्या प्रकारे भक्ती करू शकू. म्हणून प्रभुपाद सांगतायत की ह्या जगामध्ये जगाचा उद्धार जर करायचा असेल तर ब्राह्मणांची आवश्यकता आहे आणि चांगले ब्राह्मण जर निर्माण व्हायचे असेल तर प्रत्येकाच्या अंगी सत्वगुण आला पाहिजे. मग आता सत्वगुण काय असतो हे जाणल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का? मग ते आपण जाणू शकतो भगवद्गीतेद्वारे. मग सत्वगुणामध्ये जोपर्यंत जीवस्थित होत नाही तोपर्यंत तो भक्ती करू शकत नाही. जो रजोगुणामध्ये अतिशय आहे किंवा अतिशय तमोगुणामध्ये आहे त्याच्याकडून भक्ती होणं महाकठीण काम आहे. त्याला वर वर येऊन सत्वगुणामध्ये स्थित व्हावं लागेल आणि त्याच वेळेला त्याच्याकडून भक्ती घडली जाईल. मग आता हे सर्व आहे, हे सर्व सांगतायत भगवंत हे भक्ती करण्यासाठी. आणि भक्ती म्हणजे सुसंस्कृतपणा. प्रभा सांगतायत भक्ती म्हणजे सुसंस्कृतपणा, संस्कृती. आता हे संस्कृती आणि विकृती ह्या दोन गोष्टी आहेत. तर हे सुद्धा गुणांद्वारेच होतं. ज्या वेळेला सत्वगुण प्रधान असतो त्यावेळेला चांगले विचार उपजतात, चांगली कार्य घडतात. आणि अशा ज्या क्रिया आहेत, अशी जी कार्य आहेत ती म्हणजे संस्कृती. संस्कृतीचा अर्थ आहे कृती, म्हणजे कार्य. जी चांगलं कार्य शिकवते ती म्हणजे संस्कृती आणि जी वाईट कार्य आहे ती म्हणजे विकृती. ह्याच्यातला फरक समजून घेतला पाहिजे. संस्कृती काय आहे? ही धार्मिकता शिकवते संस्कृती. आणि विकृती जी आहे ती धर्मांधता शिकवते. नास्तिकवाद त्याच्यामुळे होतो विकृतीमुळे. कलियुगामध्ये जास्त करून विकृतीच आहे, संस्कृती कमीच आहे. संस्कृती काय शिकवते? तर संस्कृती म्हणजे जे काही माझं आहे ते माझं नव्हे तर ते भगवंतांचं आहे आणि भगवंतांच्या सेवेत लावणं ही संस्कृती शिकवते. आणि विकृती काय शिकवते? जे माझं आहे ते माझंच आहे आणि दुसऱ्यांचं आहे ते पण माझंच आहे. ही विकृती आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकमेकांना सहाय्य करायचं आणि चांगल्या मार्गाने जायचं ही संस्कृती शिकवते. नीतीशास्त्र जी नीतिमत्ता आहे ती संस्कृती शिकवते. जसं एकमेकांना सहाय्य करणं हे संस्कृतीमध्ये बसतं. जसं एकदा देव आणि दानव हे ब्रह्मदेवांकडे गेले आणि म्हणायला लागले की आमच्यामध्ये सारखं भांडण होत आहेत, सारखा कलह होतो आमच्यामध्ये, ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा. ब्रह्माने म्हणलं ठीक आहे, असं करा तुम्हाला मी सुंदर असं भोजन देतो समोर प्रत्येकाच्या आणि प्रत्येकाने बसायचं आणि खायचं. पण खायचं कसं ते सांगणार नाही, तुमचे हात आणि पाय बांधणार. हात आणि पाय बांधलेले असतील आणि तुम्ही खायचं. त्यावेळेला राक्षस म्हणले अरे असं कसं म्हणताय, असं कसं खाऊ शकतो, हात बांधलेले आहेत पाय बांधलेले आहेत आणि खायचं कसं आम्ही, इतकं सुंदर भोजन देणार तुम्ही खायचं कसं? ते राक्षसच, त्यांची वृत्ती काय आहे? तमोगुणी आणि रजोगुणी. ते विचार करू शकले नाहीत की एकमेकांना मदत करू शकू आपण. नाही तर देवता जे आहेत ते म्हणले ठीक आहे आपण एकमेकांना भरवायचं, मुखानं भरवायचं एकमेकांना प्रेम. आणि त्यांनी त्या प्रकारे एकमेकांसमोर बसून एकमेकांना भरवलं, एकमेकांना सहाय्य केलं खाण्यासाठी. आणि ते विचार देवतांच्या मनात आले नाहीत, कारण देवता ह्या सॉरी दानवांच्या मनात ते विचार आले नाहीत की एकमेकांना आपण सहाय्य करू. नाही तर हे विचार येऊ शकत नाहीत सत्वगुणामध्ये, तमोगुणामध्ये, रजोगुणामध्ये. जे देवता जे आहेत ते सत्वगुणामध्ये आहेत, त्यामुळे त्यांनी एकमेकांना सहाय्य केलं. म्हणून ही संस्कृती अशा प्रकारे एकमेकांना सहाय्य करण्यासाठी शिकवते. आणि विकृती जी आहे ते एकमेकाचं काढून घ्यायला शिकवते. इतरांना फसवणं, कुटिल नीती ज्याला म्हणतात, ती शिकवते. आणि महाभारतामध्ये अशा कुटिल नीतीची बरीच उदाहरणं आहेत. महाभारताचं युद्ध हे पूर्णपणे कुटिल नीतीवर आधारित आहे. बरंच जे काही कौरवांनी युद्ध केलं ते पूर्ण कूटनीती वापरूनच केलं. आणि त्यांचे सहाय्यक होते धृतराष्ट्राचे एक मंत्री होते कनिग नावाचे. आणि त्यांनी जे जे काही कौरवांना शिकवलं त्याला म्हणतात कनिग नीती, कूटनीती. आणि त्यांना काहीही चांगलं शिकवलं नाही. चांगलं म्हणजे त्यांची नीतीच अशी होती की कशाप्रकारे दुसऱ्यांना त्रास द्यायचा, दुसऱ्यांचं कशाप्रकारे आपण हिरावून घ्यायचं, हेच शिकवणं त्याचं कार्य होतं. ह्या कनिगानं दुर्योधनाला एकदा एक कथा सांगितली. म्हणाला तुला जर हे युद्ध जिंकायचं असेल तर दुसऱ्यांचं जे काय आहे ते आपलं समज आणि ते काढून घेण्याचा प्रयत्न कर. पण एक गोष्ट कर, दानधर्म कर. कारण का, लोक तुला चांगलं म्हणतील दानधर्म केल्यामुळं. आणि त्यामुळे काय होईल, तू लोकांच्या नजरेत एक चांगला व्यक्ती म्हणून राहशील. पण आतल्या बाजूनं तू काहीतरी कूटनीती कर. म्हणून त्यांनी एक कथा सांगितली. त्यांनी सांगितलं एकदा एक वाघ, उंदीर, कोल्हा आणि लांडगा हे मित्र झाले. आणि त्यांनी ठरवलं की आता आपण शिकार करायची, एक मोठी शिकार करायची आणि सर्वांनी मिळून वाटून खायची. मग अशा प्रमाणे ठीक आहे, मग सर्वजण शिकारीला निघाले. आणि त्यांनी एका मोठ्या हत्तीवर झडप घातली. आणि शेवटी शिकारीमध्ये महत्वाचा भाग जो आहे तो वाघानंच केलेला आहे. आणि वाघाला, वाघानं त्या हत्तीला मारलं. आणि या चौघांनी म्हणून ठरवलं की आता आपण ह्या शिकारीचा यथेच्छ ताव मारायचा. आणि त्यावेळेला कोल्हा अतिशय धूर्त. कोल्ह्यानं ठरवलं की हे सगळं मला कसं प्राप्त होईल, कूटनीती मला कसं प्राप्त होईल. आणि त्यानं मग एक योजना केली. म्हणाला आपण असं करू, आता आपण थकलेलो आहे शिकार करून, आपण स्नान करून येऊ. आणि स्नान केल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर अगदी फ्रेशमध्ये आपण भोजन करू. म्हणजे ठीक आहे. आणि त्यांनी पहिला लांडग्याला आणि वाघाला पाठवलं स्नान करण्यासाठी. म्हणाले आपण, आम्ही शिकार राखतो, तुम्ही आंघोळ करून या. ती दोघं गेली आंघोळ करायला. थोड्या वेळ मग तिथं उंदीर होता. उंदराला म्हटले अरे थोडंसं खा ह्याच्यातलं. उंदीर म्हणाले ठीक आहे. थोडंसं त्यानं उंदीर किती खाणार आहे काहीतरी असं चूचू केलं. बाजूला झाला, त्याला म्हटला तुझा हिस्सा संपला, तू जात आहे. उंदीर बिचारा काय बोलणार कोल्ह्यासमोर, तू निघून गेला. थोड्या वेळानं वाघ आला. आंघोळ करून वाघोबा आले. त्यांनी म्हणाले चला आता भोजन करूया. तर म्हणाले अहो, कोल्हा म्हणाला अहो तुम्ही तर जंगलचे राजे, हा उंदीर जो आहे त्याने हे अन्न उष्ट केलंय, आणि तुम्ही तर जंगलचे राजे आहात आणि हे उष्ट अन्न खाणार, हे राजाला शोभतं का? हे अजिबात शोभत नाही. तुम्ही स्वतः शिकार करून स्वतःचं अन्न मिळवलं पाहिजे. वाघाचा अहंकार दिवसला गेला. वाघ निघून गेला, तिथंच टाकला त्यानं हत्ती. वाघ निघून गेल्यानंतर लांडगा आला. लांडगा म्हणाला अरे अजून आले नाहीत वाघ, उंदीर कुठं आहेत? ते म्हणले येत आहेत, येणार आहेत. पण तू हे हत्ती आता खाणार? लांडगा म्हणला होय मी आता हत्ती खाणार. ठीक आहे म्हणलं, खा खा भरपूर खाऊन घे. तू म्हणला का असं का म्हणालायस? अरे वाघ यायचा अजून. नाही नाही येईलच तू थोड्या वेळात, तू तोपर्यंत भरपूर खाऊन घे. तू म्हणलं असं का म्हणतोयस? नाही तू हे भरपूर खाऊन घे, नंतर वाघ तुला खाणार आहे. असं म्हटल्याबरोबर लांडगा अतिशय घाबरला आणि निघून गेला, घाबरून पळून गेला तिथून. मग काय, उंदीर गेला, वाघ गेला, लांडगा गेला, मग राहिलं कोणाचं सगळं? कोल्हा. त्याने आपलं नंतर हळूहळू हळूहळू फस्त केलं. तर ही विकृती आहे. ह्याच्यामध्ये कूटनीती आहे की दुसऱ्यांचं जो हिस्सा आहे तो पण आपल्याला कसा प्राप्त करता येईल ही कूटनीती शिकवते. तर संस्कृती ही गोष्टी शिकवत नाहीत. संस्कृतीमध्ये परस्पर विरोधी गोष्टी जरी असल्या, परस्पर भिन्नता जरी असली, मतभिन्नता जरी असली, व्यवहार भिन्नता जरी असली, तरीही सर्वजण एका ठिकाणीच आहेत. जसं शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, अतिशय सुंदर उदाहरण आहे. तो श्लोक अशा प्रकारे आहे, रुद्रो मुंड धरो भुजंग सहितो गौरी तू सदभूषणा स्कंद शंभूसुत षडानन युता स्तुंडीच लंबोदर सिंह क्रेलिम मूषकमच वृषभ तेषाम निजम वाहन मिथम शंभुग्रहे विवन्नम मतेषु चै ऐक्य सदा वर्तते. काय सांगते शास्त्रामध्ये की शिवजी कसे आहेत, मुंडमालाधारी, चिताभस्म अंगाला लावलेला आहे, अतिशय अमंगल असं सगळ्या गोष्टी आहेत त्या शिवजींच्याकडे. आणि गौरी म्हणजे त्यांची पत्नी जी पार्वती आहे ती अतिशय सुंदर आहे, गौरवर्ण आहे, अतिशय सुंदर दिसते, सुंदर आभूषण घातलेली आहेत, परस्पर विरोधी आहे. त्यांचा पुत्र षडानन कार्तिक जो सहा तोंडांचा आहे, त्यांचा दुसरा पुत्र गजानन गणेशजी कसे आहेत, लंबोदर सोंड आहे, वक्रतोंड असे आहेत, विरोध आहे. त्यांची वाहनं जी आहेत, शंकरांचं वाहन काय बैल आहे, गौरीचं वाहन काय पार्वतीचं सिंह, कार्तिकेचं वाहन मयूर मोर, आणि गणपतींचं वाहन उंदीर. मोर आणि उंदरांचं पटतं का कधी, किंवा बैल आणि सिंहाचं पटल का कधी? नाही पटत. आणि इथंही भिन्नता आहे गौरी आणि शिव. तरीही सर्वजण मिथम शंभुग्रहे विभिन्न मतेषु च ऐक्य सदा वर्तते. तरीही सर्व मतभिन्नता आहे, सर्व गोष्टीत विभिन्नता आहे, तरीही सर्वजण एका ठिकाणी आहेत. हे का? कारण त्यांचा एकच उद्देश आहे, भगवंतांना प्रसन्न करणे, भगवंताची संतुष्टता, भगवंतांची सेवा हा एकच उद्देश आहे. त्याच्यामुळे सर्वजण विभिन्न मताचे आहेत, विभिन्नपणे दिसणारे आहेत, तरीही ते एकत्र आहेत. शिवजींच्या परिवारामध्ये, आपल्याही परिवारामध्ये असंच असावं. आहे मतभिन्नता आहे, सर्वांची असते, नाही असं नाही. प्रत्येक घरोघरी मातीच्या चुली, त्यात न तसं आहे, सर्वांच्या घरी कलह आहे, प्रत्येकाची विभिन्न मतं आहेत, पटत नाही एकमेकाचं एकमेकावर, तरीही एकत्र असावं भगवंताच्या सेवेसाठी. जसं प्रभुपादांनी केलं, प्रभुपादांनी काय केलंय, हे कुटुंब वसुधैव कुटुंबकम, एकत्र आहेत सगळे, एकत्र आहेत. इस्कॉनमध्ये पहा प्रभुपादांनी प्रचार कुठं केला, अमेरिकेमध्ये. तत्वज्ञान भारतातलं, अमेरिकेत संस्था स्थापन करून पूर्ण जगातल्या विभिन्न विभिन्न प्रांतामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये सर्वत्र प्रचार झाला. आणि सर्व जाती धर्म पंथ चे लोक एकत्र आले इस्कॉनमध्ये. ह्या सर्वांचे, सर्व वैष्णवांचे चालीरीती, वेशभूषा, खानपान, सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. जर अभ्यास केला तर सर्व गोष्टी वेगळ्या आहेत, विभिन्न आहेत, तरीही प्रभुपादांनी सर्वांना एकत्र आणलेलं आहे. आणि एका इस्कॉन ह्या छत्राखाली प्रत्येक जण इथं काहीतरी कार्य करतोय. आणि काय एकत्र आहेत सगळे हे? कारण एकच उद्देश आहे, भगवंतांची सेवा, भगवंतांची संतुष्टता, भगवंतांना प्रेम करणं, ही एकच गोष्ट. इस्कॉनमध्ये केंद्रस्थानी आहेत भगवान श्रीकृष्ण, म्हणून सर्वजण एकत्र आहेत. आणि हीच खरी संस्कृती आहे, या ठिकाणी विकृती नाही आहे, ही संस्कृती आहे, ही भारतीय संस्कृती आहे खरी. आता भारतामध्ये पण संस्कृती राहिली का नाही माहिती नाही, बरंच अंशी निघून गेली, आता संस्कृती बरीच नाही आहे. लोक म्हणतात भारतीय संस्कृती, अमेरिकन संस्कृती, पाश्चात्य संस्कृती. भारतामध्ये थोडीफार संस्कृती आहे, पाश्चात्य देशात कसली संस्कृती हो, पाश्चात्यामध्ये कसली संस्कृती? जी संस्कृती भोग घेण्यास शिकवते, दुसऱ्यांचं लुभाडण्यास शिकवते, त्याला संस्कृती म्हणता येईल का? नाही, ती संस्कृती नव्हे, ती विकृती आहे, भोगवृत्ती आहे. तर कधीच संस्कृती नाही. जी इस्लाम राष्ट्र आहेत किंवा पाश्चात्य राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये कधीच संस्कृतीच नाही आहे, ती विकृती आहे. फक्त संस्कृती असेल ती भारतामध्येच, आणि प्रभुपदांच्या द्वारे आता पूर्ण जगामध्ये गेलेली आहे ती संस्कृती. म्हणून पण भारतामध्ये सुद्धा आता म्हणतायत की आम्ही भारतीय, भारतीय संस्कृती, पण इथं सुद्धा विकृती यायला लागलेली आहे. पण ट्रॅडिशनल डे साजरा करतात कॉलेजमध्ये, काय सांस्कृतिक दिवस, काय करतायत, धोतर घालून येतायत, कोण फेटा बांधून येते, कोण नऊवारी नेसून जाते, आणि काय करतायत, सगळे विकृतीच. हा, मुलं मुली एकत्र येत आहेत ट्रॅडिशनल डेच्या नावाखाली, आणि काय उद्योग असतो, काहीतरी मौज मजा करणं, इतकाच उद्देश. ही का संस्कृती आहे, कसा ट्रॅडिशनल डे तुमचा, हा ट्रॅडिशनल डे नव्हे तुमचा, सांस्कृतिक दिवस हा नव्हे. परवाच काय ते संक्रांत झाली, संक्रांती दिवशी पेपरला मोठा फोटो आहे, सगळी सांस्कृतिक ड्रेसमध्ये होतो, पारंपरिक वेशभूषा, मुला मुली एकत्र येत आहेत, त्या ठिकाणी काय शुद्धता राहणार आहे, प्रभात सांगतायत मुलं मुली एकत्र येतात तिथं शुद्धता नाही आहे, कधीच राहत नाही शुद्धता, तिथं रजोगुण आणि तमोगुणच येणार, सतोगुण कुठला असेल तिथं, मग त्याला काही सांस्कृतिक दिवस म्हणता येत नाही, तो नव्हेच. तर हे बिभत्स वर्तन आहे. आणखी बरेच डे साजरे करतात बरेच. आणखी समाजामध्ये पाहतो, भारतीय समाजामध्ये सुद्धा आता तेच चाललेलं आहे, गर्भपात, हे सुद्धा विकृती आहे, संस्कृती नव्हे आपली भारतीय. गर्भपात हा काय संस्कृतीचा भाग आहे नाही. आणि काय म्हणतात, जीवांवर दया करा, प्राण्यांवर प्रेम करा, आणि इकडे मात्र पोटची मुलं मारत असत, कत्तलखाने उघडलेले डॉक्टरांनी. मी संस्कृती नव्हे, वृद्धाश्रम का वाढलेले आहेत, वृद्धाश्रम, मुलांमध्ये आचार विचार संस्कृतीच नाही राहिली, मग काय, आई वडिलांना पाठवा, त्रास होतो त्यांचा, पाठवा अशा वृद्धाश्रमामध्ये, मात्र पैसे तिथं मागितल्यानंतर मात्र त्रास होतो द्यायला, पैसे द्यायचे काय फुकट पोचतात तिथं, नाही पैसे द्यावेच लागणार ना. कत्तलखाने वाढतायत, हे पण संस्कृती आहे का, नाही विकृतीच आहे. पण जगामध्ये कितीतरी कत्तलखाने, भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हाताच्या बोटावर मोजणे इतके कत्तलखाने होते फक्त, आणि स्वातंत्र्यानंतर आता कितीतरी कत्तलखाने झालेले आहेत, हजारो लाखोंच्या पटीत कत्तलखाने आहेत, आणि तिथे लाखो लाखो जनावर रोज कापली जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, ही संस्कृती आहे का, नाही हा विकृतीचाच भाग आहे. म्हणून अशामध्ये अशा सर्व रजोगुण आणि तमोगुणाच्या या समाजामध्ये सर्व विकृतीच आता जास्त जास्त पसरत चाललेली आहे. म्हणून प्रभुपादांनी जे काही दिलेलं आहे आपल्याला ते अतिशय दिव्य आहे. प्रभुपाद सांगतायत की संस्कृती आहे म्हणजे काय, सर्वांनी एकत्र येणं, चांगले आचार विचार स्थापन करणं, दुसऱ्यांचा ते काढून घेणं नव्हे. प्रभुपाद सांगतायत इस्कॉनमध्ये लाखो लोक येऊ देत, लाखो भक्त येऊ देत, लाखोनं हजारोनं भक्त बनू देत, सर्वांना आपण प्रसाद देऊ, सर्वांचं पोषण करण्याची तयारी आहे आपली, ही खरी संस्कृती आहे, हे खरे सात्विक विचार आहेत. नाहीतर काय करते सध्या जगामध्ये लोक, अमेरिकामध्ये पाश्चात्य राष्ट्रामध्ये, की आपल्या मालाला दर येण्यासाठी हजारो हजारो टन धान्य जे आहे ते समुद्रात टाकून देतात, हजारो लिटर दूध समुद्रात ओतून देत आहेत, का, धान्य टंचाई निर्माण होते कृत्रिम, दुधाची टंचाई, धान्याची टंचाई, आणि अशा प्रकारे टंचाई निर्माण झाल्यानंतर भाव वाढ करायची, प्रत्येक गोष्टीचे दर वाढवायचे आणि आपला फायदा प्राप्त करून घ्यायचा, अशा प्रकारे ह्या गोष्टी चाललेल्या आहेत समाजामध्ये. म्हणून यासाठी एकच उपाय आहे, कृष्ण भावना. प्रभुपादांनी जे दिलंय ती कृष्ण भावना हृदयामध्ये जोपासणं हे अतिशय महत्वाचं आहे, तरच आपण सत्वगुणामध्ये स्थित होऊन कृष्ण भावना हृदयामध्ये जोपर्यंत जोपासत नाही तोपर्यंत आपण सांस्कृतिक म्हणून घेऊ शकत नाही, आपण पण विकृतच आहोत मग. म्हणून खरी संस्कृती आहे प्रत्येक जीवामध्ये भगवंतांना पाहणं, भगवंतावर प्रेम करणं, ही खरी संस्कृती आहे. सर्वत्र समदृष्टी असणं कृष्ण भावनामध्ये असाच टाइमपास नव्हे. इस्कॉनमध्ये छान वाटतंय प्रसाद कीर्तन, प्रवचन जरा ऐकायचं, थोडं सत्वगुणामध्ये आल्यासारखं वाटतं, पुन्हा बाहेर गेल्यानंतर पुन्हा आणि हायस रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव. म्हणजे टाइमपास आहे का? नाही. पण गंभीरतेने स्वीकारली पाहिजे कृष्ण भावना. आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग समजलं पाहिजे कृष्ण भावना. वेगळं नाही समजलं पाहिजे. प्रत्येक जीवाचा धर्म आहे कृष्ण भावना, आणि ती हृदयामध्ये जोपासली पाहिजे. केंद्रस्थानी भगवंतांना ठेवलं पाहिजे. जसं वर्तुळ जे असतं त्या वर्तुळामध्ये सर्वांना सामावून घेण्याची सर्वजण सामावत आहेत वर्तुळामध्ये. नाही, वर्तुळ जिथं का सांगतायत, केंद्र ज्याला पाण्यामध्ये दगड टाकतो त्यावेळेला वलय निर्माण होतात, आणि ती वलय जर त्याच ठिकाणी एका ठिकाणी जर आपण दगड टाकत राहू तर ती वलय वाढत जातात वाढत जातात वाढत जातात. दुसऱ्या ठिकाणी टाकलं तर ती भिन्नता एकमेकाला थडकतायत. तसं नाही, कृष्ण भावना ह्या ठिकाणी केंद्र कृष्ण आहेत, आणि वर्तुळाच्या केंद्रस्थानी कृष्ण आहेत, त्यांच्या भोवती सर्व या वर्तुळामध्ये. वर्तुळ कितीही वाढवता येतं, व्यास म्हणतात त्याला. हा व्यास जो आहे तो कितीही प्रचंड करता येतो, पण चौकोन आयत त्रिकोण असेल तर त्याला मर्यादा येतात. मर्यादा वर्तुळाला मर्यादा नसतात काही, ती कितीही वाढत जातं आणि त्याच्यामध्ये किती जणांना पण सामावलं जातं. तशी कृष्ण भावना आहे, सर्वजण याच्यामध्ये सामावली जात आहेत. हेच प्रभुवादाने आपल्याला दिलेलं आहे. सर्वे पि सुखी न संतु, सर्वे संतु निराम आहे, सर्वे भद्रा आणि पश्यंतु मा पश्यत कृष्ण. सर्वे पि सुखी न संतु, सर्व सुखी झाले पाहिजेत. सर्वांना जे जे त्यांचे जे अधिकार आहेत लाभ आहेत ते प्राप्त झाले पाहिजेत. हे संस्कृती आपली शिकवते. जे काही माझं आहे ते इतरांसाठी आहे हा भाव असला पाहिजे. विकृती नको आहे की माझं आहे ते माझंच आणि दुसऱ्यांचं ते माझंच, असं नको आहे. म्हणून प्रभुपादांनी जे जे काही दिलंय ते अक्षय पात्र आहे. जसं द्रौपदी आणि पांडव वनामध्ये होते त्याला सूर्यदेवांकडून त्यांना अक्षय पात्र मिळालेलं, ज्याच्यामध्ये काय होतं की कितीही लोकांना भोजन देण्याची त्याच्यामध्ये क्षमता होती. जोपर्यंत द्रौपदी देवी त्यामध्ये भोजन करत नाहीत तोपर्यंत ते कितीही जणांना भोजन देऊ शकत होतं अक्षय पात्र. आणि पांडवांबरोबर जे काही वनामध्ये अनेक ब्राह्मण ऋषीमुनी त्यांच्याबरोबर राहायला गेलेले त्यांना सर्वांना पांडव भोजन द्यायचे. आणि तसंच हे प्रभुपादांनी अक्षय पात्र दिलेलं आहे इस्कॉनमध्ये प्रत्येकासाठी. इथं जे आप पाहिजे ते आहे रे, जे ज्याला पाहिजे ते आहे, सर्व गोष्टी आहेत. फक्त काही नियामक तत्वांचं पालन करायचं, बाकी तुम्हाला हवं ते मिळेल. कारण भगवंत या ठिकाणी केंद्रस्थानी आहे, दिले ते अक्षय पात्र आहे, कधीही न संपणार आहे. आणि ते अक्षय पात्रामध्ये आपण घेतलं पाहिजे, कुठेतरी बेलट्यात नाही घेतलं पाहिजे, अगदी कुठेतरी घाणेरड्या पात्रात नको आहे. म्हणतात ना ते बेल्ट हातात घेतलं म्हणजे भिकारी लक्षण. ह्या जगामध्ये जाल तर ते हातात बेल्टच येईल, भिकार पात्र येईल काहीतरी. असं ना इस्कॉनमध्ये हा अक्षय पात्र मिळेल, ह्याच्यामध्ये जे पाहिजे ते आपल्याला प्राप्त होईल. म्हणून हे सत्वगुणामध्ये स्थितून आपण भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. आणि भक्तीचा जरी स्वीकार केला आपण तरीही गुणांचे प्रभाव आपल्यामध्ये राहतातच. जोपर्यंत आपण शुद्ध भक्तीच्या स्तरावर येत नाही तोपर्यंत गुणांचे प्रभाव आपल्यावर आहेतच. तर भक्तीमध्ये जरी आलो तरी आपल्यामध्ये रजोगुण आहेच, तमोगुण आहे, ह्या गुणांद्वारे काही कार्य घडतायत, काही विकृती सुद्धा येत आहेत. धार्मिक विकृती असतात काही, भले आपण धार्मिक कार्य करतोय पण ह्याच्यामध्ये सुद्धा काही विकृती आहेत, ह्या पण जाणून घेतल्या पाहिजेत. जसं धार्मिक जे आहे या धार्मिकतेमध्ये सुद्धा काही विकृती आहेत. मायावाद, मीच भगवंत आहे, आपण सर्व भगवंतच आहोत, ही पण विकृती आहे, धार्मिकतेमधली विकृती आहे. सजिया लोक जे असत ते अतिशय हृदय शुद्ध नसतात तरीही स्वतःला शुद्ध समजतात. मी अगदी भगवंतांच्या जवळच आहे, आधी काय खास गोपी किंवा मी भगवंतांचा मोर आहे, मी कोणतरी गोप आहे, मी भगवंतांचा सखा आहे, अशा भावामध्ये असतात. हृदयाची शुद्धता काहीच नसते, पण असं काही अवडंबर करतात की मी अतिशय शुद्ध उच्च कोटीतला भक्त आहे. सजिया ठीक आहे, थोडे बरे मायावाद्यांपेक्षा बरे, म्हणतात दगडापेक्षा वीट मऊ तसे, पण तरीही ते विकृतीच आहे. दुसरे आहेत ज्ञानी अहंकारी. ज्ञानी जे आहेत ते अहंकारी असतात. नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती. जरा तुम्ही ज्ञान प्राप्त करायला जाल, वेदांचा अभ्यास करतो, हे शास्त्र जाणून घेतो, ते शास्त्र जाणून घेतो, सगळं जाणून घेतात, सगळं जाणून घेतात, खिचडी करतात डोक्याची, आणि शेवटी अहंकाराची प्राप्ती, अहंकार प्राप्त होतो शेवटी. मी माझ्यासारखा छाना कोण नाही, हे सुद्धा इथे येतं. धार्मिक विकृती आहे ही. पण ही सुद्धा जाणून घेतली पाहिजे आपण. धार्मिकतेचा अवडंबर नको आहे. आणखी एक फेमस गोष्ट म्हणजे हे महाराज ते महाराज, हा देव तो देव, आणखी काय ते देवा देवऋषी अंगात येणं, हे पण प्रकार असतात भरपूर. पूर्णपणे रजोगुण आणि तमोगुणातल्या क्रिया आहेत या. तुकाराम सांगतायत पूर्णपणे रजोगुण आणि तमोगुण आहे तो, तो सत्वगुण नव्हे. देवऋषी असं आहेत ते काय, तुकाराम अभंग सांगतायत, अंगी घेऊन या वारे दया देती तया भक्त हाती चाट आहे, देवारा बैसवून हलविती सुपे ऐसी पापी पापे लिंपताती, एकीमेकी न्याय होतसे प्रचित तेने लोक समस्त भुलताती, तयाचे स्वाधीन दैवत असती तरी का मरती त्यांची रांडापुरे, तुका म्हणे पापी अंगारा जयाचा भक्त कानोबाचा तोही नव्हे. काय सांगतायत, अरे अशी जी देवाऱ्यात बसून सुप हलवतायत अंगात घेतायत, काय काय प्राप्त होणार आहे त्यांच्यापासून. अरे पापी आहेत ती, दुसऱ्यांना सुद्धा पापानच लिंपतायत, त्यांच्यापासून काही प्राप्त होणार नाही. हे कसं होतं, एकीमेकीचा न्याय म्हणजे काय, कोणतरी काही बाई जाते एक देवरेशाकडे आणि असं आहे माझं तसं आहे, मग ती काहीतरी अंगारा देते लिंबू देते, सांगते ठीक आहे तुझं काम होईल. कुठे चार जणी जातात त्यातलं एकीचं काम होतं, आणि मग एक जी आहे ती दहा जणींनी सांगते कसं आहे तिथं तसं आहे, ती आणि चार गोळा करून तिथे घेऊन जाते, त्यातलं एकीचं काम होतं, चार जणी तशाच बसत. आता हे ती म्हणून सांगावलोय कारण माताजींना जास्तही वेळ असते. तर हे मग हे एकीमेकीचं न्यायानं असं होत जातं. अरे त्यांच्या जर आधीनं त्यांच्या अंगात जर दैवत येत असती तर का मरती त्यांची रांडा पोरे, अरे का त्यांची बायका मुलं का मिली असतील, मग त्यांच्यामध्ये ताकद आहे ना तर जिवंत करून दाखवते. संतांमध्ये तेवढी ताकद होती, अशक्य तुम्ही अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. तुकाराम महाराजांनी मूल उठवलं मेलेलं, त्यांच्यामध्ये ताकद होती, काही लिंबू अंगारा देऊन उठवलं नाही ते. भगवंतांना प्रार्थना केली, अरे थोर भाग्य आम्ही समर्थाचे साचे म्हणवित दास काय थोडे, तुका म्हणे माझे निवावे डोळे दाहुनी सोहाळे सामर्थ्याचे. अरे तुमचं सामर्थ्य दाखवा इथं, अरे लोक तुम्हालाच नावं ठेवायला लागले. आणि त्यावेळेला त्यांनी मूल उठवलं, हे त्यांची भक्ती होती म्हणून, असं काय चमत्कार वगैरे नव्हते त्यांचे. म्हणे कोणी बाबा चमत्कार करतोय काहीतरी अंगारे धूप काढतोय काय, ह्याला काय अर्थ नसतो. म्हणजे हे सगळं तमोगुणातल्या आणि रजोगुणातल्या क्रिया आहेत, आणि ही विकृती आहे, धार्मिकतेमधली विकृती आहे. आणि हा भारतीय समाज जो आहे तो अशा विकृतीमध्ये सुद्धा अडकत चाललेला आहे. भारतीय समाज म्हणतो आपण, संस्कृती धार्मिक आहे, सर्व गोष्टी आहेत, पण ह्याच्यामध्ये अडकत चाललेलो आपण. तर ह्याच्यापासून सुद्धा आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ठीक आहे, सगळ्या ह्या गोष्टी सामाजिक वगैरे ह्या सगळ्या झाल्या, पण स्वतःच्या साधनेविषयी काय, इथं सुद्धा काहीतरी विकृती आहे. ह्या रजोगुण तमोगुण सत्वगुणांचा प्रभाव आहे या ठिकाणी सुद्धा. तर हे सुद्धा जाणलं पाहिजे आपण. कधी कधी आपल्या साधनेमध्ये आपलं छान वाटतं, सुंदर जप होतो, छान सगळं वातावरण असतं, मन प्रसन्न असतं, त्यावेळेला समजावं की सत्वगुणामध्ये साधना चाललेली. कधी कधी जप करायला बसल्यानंतर रजोगुणाचा प्रभाव असतो, काय चंचलता असते, एका ठिकाणी बसून जप होत नाही, मग जरा उठतोय, जरा इकडे चालायचं, जरा फिरायचं, सारखं घड्याळ बघायचं, किती माळा झाल्यात बघायचं, सारखं उठून काय चाललेलं आहे. इथे रजोगुणातला जप आहे तो, रजोगुणातल्या क्रिया आहेत त्या, रजोगुणाचा प्रादुर्भाव झालेला आहे आपल्याला. कधी कधी झोप येईल जपामध्ये, कधी कधी म्हणजे नेहमीच, कधीतरी सत्वगुणामध्ये झोप येते. रजोगुण सॉरी तमोगुण, पूर्णपणे तमोगुणामध्ये आपण असतो, जप करायला बसलेलो आहे सत्वगुणातली क्रिया आहे, भगवंताचं स्मरण आहे, तरीही झोप येते. पूर्णपणे तमोगुणाचा प्रभाव आहे आपल्यामध्ये. ह्याच्यातनं बाहेर पडण्याचं पण विज्ञान शिकलं पाहिजे. आपल्याला भक्त शिकवत आहेत प्रवचनांमधून, वृंदावन वगैरे जे अभ्यास वर्ग घेत आहेत किंवा जपाविषयी सांगतायत, यामध्ये शिकलं पाहिजे की कशा प्रकारे आपण ह्या गुणांवर मात करून सत्वगुणामध्ये स्थित होऊन चांगल्या प्रकारे साधना केली पाहिजे. ह्याच्यामध्ये सुद्धा विकृती आहे साधनेमध्ये. असं नाही की बाहेर समाजामध्ये आहे, नाही आपल्या साधनेमध्ये सुद्धा तेच आहे. मग आपण सुसंस्कृत म्हणू का आपल्याला स्वतःला? नाही. जोपर्यंत आपण सत्वगुणामध्ये स्थित होऊन कार्य करत नाही उत्साहामध्ये धैर्यामध्ये, तोपर्यंत आपण हे विकृतीमध्येच आहोत पूर्ण. म्हणजे भक्तीतल्या अडथळे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणखी गोष्टी आहेत बऱ्याच, अहंकार, मान सन्मानाची इच्छा, धनप्राप्तीची इच्छा, अतिशय एखादी गोष्ट प्राप्त करण्याच्या मागं लागणं, विशेष करून धनप्राप्तीची इच्छा, संग्रह करणं एखाद्या गोष्टींचा, अत्याहार प्रयासस्य प्रजल्पो नियमाग्र, हे सांगतायत रूप गोस्वामी. हे सुद्धा जाणलं पाहिजे आपण. तर हे सुद्धा रजोगुण आहे, चंचलता. तिकडे मूल रडतंय, लगेच डोळे तिकडे, कान तिकडे. चंचलता आहे, रजोगुणाचं लक्षण आहे सर, काय नाही. ध्यान तटस्थ, ध्यान एका ठिकाणीच लागलं पाहिजे. जोपर्यंत एकविध भाव होत नाही तोपर्यंत भगवंत नाहीत. हे रजोगुणाने तमोगुणा चंचलतेनं भगवंत कधीच प्राप्त होत नाही. स्थिरता लाभली पाहिजे मनाला, इंद्रियांना, सर्व संयमित झाली पाहिजे, तरच भगवंताचं ध्यान व्यवस्थित होऊ शकतं, भगवंताची प्राप्ती होऊ शकते. त्यासाठी विशेष प्रयत्न प्रत्येक क्षणोक्षणी हाची करावा विचार. उतरावया पार भवसिंधू, प्रत्येक क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे भवसागर पार कसा व्हायचा आहे. आणि त्यासाठी प्रत्येक क्रिया, प्रत्येक क्षण सावध असलं पाहिजे, सावधान. फक्त एकदाच आपण ऐकतो सावधान, त्यानंतर बेसावधच असतो काय या संसारामध्ये. तर चार गोष्टी आहेत भक्तीमध्ये अडथळा आहेत. पहिली आहे कृष्ण संबंधी ज्या वस्तू आहेत, सॉरी खूप लेट व्हायला लागलं, थोडक्यात सांगतो. तर कृष्ण संबंधी ज्या वस्तू आहेत त्यांच्याशी आपला जास्त संपर्क होतो, त्यामुळे आपण कृष्णांना विसरतो. टीव्ही, वर्तमानपत्र, अनेक प्रकारच्या चर्चा, अरे कृष्ण संबंधी काय नाही आहेत. जोपर्यंत ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवत नाही, कृष्णाशी संबंधित जे काय नाही आहे त्याच्याशी आपलं काहीच नातं नाही, हे जोपर्यंत आपण लक्षात ठेवत नाही तोपर्यंत तो अडथळाच आहे. कृष्ण संबंधी वस्तूंचा, कृष्ण संबंधी नसणाऱ्या वस्तूंचा त्याग करणं हा अडथळा आहे भक्तीमध्ये. दुसरं आहे दोष पाहणं, दुसऱ्यामध्ये काय दोष आहेत, कुठं काय दोष आहेत हे पाहणं, हे सुद्धा एक अडथळा आहे भक्तीमधला. कोण कसा काय करतोय, कोण कसं भक्ती करतोय, कोण कसं चालतो, कोण कसा बसतो उठतो, प्रसाद कसा झालाय आज, आज काय चांगला झाला नाही, आम्हालाही ऐकायला लागते म्हणून सांगितलं. तर हे दोष पाहण्याची वृत्ती आहे प्रत्येक जीवामध्ये, म्हणून आपण अडकतो इथंच, साधना चांगली होत नाही. तिसरं आहे द्वेष, एनवी, द्वेष आहे प्रत्येकामध्ये. द्वेष करूनच इथं या जगामध्ये आलो, आणि इथं येऊन मध्ये भक्तीमध्ये सुद्धा येऊन वैष्णव अपराध द्वेषानं, हे भयानक आहे, हे सुद्धा टाळलं पाहिजे. कृष्ण संबंधी नाही आहे ते, त्यामुळे ते सुद्धा टाळणं. मान सन्मानाची इच्छा, चैतन्य महाप्रभू सांगते त्रिनाद पिसुनी चैन तरोरी व सहिष्णुना मामानीन मान देन कीर्तनी असधाय, हे नम्र भावनेमध्ये सेवा करणं गुरूंची भगवंतांची, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे नेहमी. हे भक्तीसाठी अनुकूल आहे. मान सन्मानाची इच्छा कराल तर ते दोष आहे, विकृती आहे. म्हणून या चार गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि गुणांचा अभ्यास केला पाहिजे. हे भगवंत गीतेमध्ये सांगतायत, हे गुणांचा अभ्यास केला पाहिजे. हे तीन गुण जे आहेत ते आपल्याला नेहमीच बद्ध करतायत. जरी सत्वगुणामध्ये स्थित होऊन आपल्याला भक्ती करायची आहे तरी हा सुद्धा गुण सोडायचा आहे आपल्याला. आणि त्रैगुण्य विषया वेदा नैस त्रिगुण भवार्जुना, हे तीन गुणांद्वारे हे सर्व कार्य घडतं, म्हणून तीन गुणांच्या पलीकडे जा अर्जुना, हे भगवंत सांगतायत. तीन गुणांच्या पलीकडे जा. भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये उद्धव गीतेमध्ये सांगतायत भगवंत, हे सर्व ज्ञान जे आहे ते मीच प्रकट केलेलं आहे या जगामध्ये, आणि हे ज्ञान तीन गुणांच्या प्रभावाखाली आल्यामुळं प्रत्येक जीव वेगवेगळ्या गुणांमध्ये स्थित असल्यामुळं त्याला जसं जसं समजेल तसं तसं त्यानं तर्क करून हे ज्ञान मांडलेलं आहे. म्हणून हे ज्ञान तुला भलवणार आहे. म्हणून ह्या ज्ञानांच्या पलीकडे जा, हे तीन गुणांच्या पलीकडे जा. या तीन गुणांचा पण काही उपयोग नाही. आणि तीन गुण आणि पाच विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे पाच विषय आणि हे तीन गुण ह्या जीवाला या जगामध्ये बद्ध करतात. जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे एक श्लोक, आता एक कथा आहे ती मोठी आहे, पुन्हा काहीतरी सांगेन, कथा वेळ झाली आहे तर फक्त श्लोक सांगतो. कुरंग मातंग पतंग भगमिना हता पंचभिरेव पंच एक प्रमादिस कथम न हन्यते य सेवते पंचभिरेव पंच. काय सांगतायत की कुरंग म्हणजे हरण, हत्ती, पतंग म्हणजे पतंग जे दिव्याला पकडायला जातो ना तो पतंग म्हणतात, काय म्हणतात किडा किडा, पाखर पाखर ती असत, भुंगा आणि मासा, हे पाच विषयांची उदाहरणं आहेत. हरण ज्या वेळेला हरणाला पकडायचं असतं एखाद्या पारध्याला, त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारचा आवाज केला जातो आणि त्या आवाजाला भुलून ना हरण बरोबर त्या आवाजाच्या दिशेनं जातं आणि पारध्याच्या जाळ्यात पकडलं जातं आणि तो पारधी बरोबर पकडतो त्याला. हत्ती, हत्तीला पकडण्यासाठी काय करतात माहितीये, एक मोठा खड्डा खणतात जंगलामध्ये, त्याच्यावर एक मदमस्त हत्तीन जी आहे तिला घालतात आत, जी प्रशिक्षित असते आणि त्या हत्तीन तिथं असते आणि हत्ती जो आहे तो त्या स्पर्श सुखाटासाठी लाचावतो आणि बरोबर त्या हत्तीनीकडे आकर्षित होतो आणि त्या डबऱ्यात पडतो, तिला पकडले जाते. त्याच्यानंतर जो पतंग जो पाखरू आहे ते त्या दिव्याभोवती फिरत असतं, त्या रूपाकडे आकर्षित होतं ते त्या दिव्याच्या, त्याला माहिती नाही की हे आपल्याला जाळून भस्म करणार आहे, तरी ते त्याच्याकडे झेप घेतं आणि त्याचे पंख जळतात आणि तडफडत खाली मरून जातं. दुसरं आहे भुंगा. भुंगा जो आहे तो मद चाखण्यामध्ये इतका मग्न होतो प्रत्येक फुलामधील बागेमध्ये आणि रात्रीच्या वेळेला ज्याला ते कमळ जी आहे कमळातला जो रस पिण्यामध्ये इतका मग्न असतो की ती कमळ रात्रीच्या वेळेला मिटतं, तो भुंगा आत गुदमरून मरतो. जो भुंगा इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये एखादं कठीणातलं कठीण लागूड सुद्धा तो पोखरून आत त्याचा भुगा भुगा बनवतो, पण तो इतका मदमस्त असतो त्या रस पिण्यामध्ये की त्याला त्या नाजूक पाकळ्या सुद्धा कुरतडून बाहेर पडता येत नाही, इतका तो भुलून जातो त्या विषयाला, रस विषय. आणि जिभेचा विषय जो आहे मासा, गळाला काहीतरी भक्ष लावलेलं असतं पाण्यामध्ये टाकलेलं असतं आणि त्यावेळेला ते मासा तिकडे आकर्षित होतो, त्या भक्ष्याला पकडतो आणि त्यामध्ये मरून जातो तडफडून. म्हणजे हे काय पंच विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे विकार आहेत गुणांमधील. हे तीन गुणांच्या प्रभावाने हे विकार प्रत्येक जीवामध्ये आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. आणि ह्या गुणांद्वारे ह्या सर्व विषयाला हा जीव इथं या ठिकाणी भूलतो आणि त्यामध्येच नाश पावतो आणि भगवंताची प्राप्ती कधीच नाही. तुका म्हणे रसना शिष्णाच्या अंकित त्यापाशी गोविंद नाही नाही, अशापाशी गोविंद कधीही कधीही नाही. म्हणून या विषयापासून पण आपण निवृत्त झालं पाहिजे ह्या गुणांचा अभ्यास करून. आणि त्यासाठी खरा सोपा उपाय आहे श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्रिकी विधीविना एकांतिकी राहरेर भक्ती उत्पादैव कल्पते. शास्त्र विधी काय सांगतायत, शास्त्र पुराण काय सांगतायत, भगवंत काय सांगतात हे जाणलं पाहिजे. आणि सोपा उपाय आहे एक म्हणजे भारत भूमीते जन्म होईल यार जन्म सार्थक करी कर पर उपकार. भारत आपण सांस्कृतिक म्हणतो तर खरी संस्कृती आपल्या हृदयामध्ये जोपासली पाहिजे आणि भगवंताचं नाम, भक्तांचा संग, शास्त्रांचं अध्ययन आणि प्रसाद ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचा जीवनामध्ये गंभीरतेनं आपण स्वीकार केला पाहिजे. कृष्ण भावनेची मेंबरशिप आहे ती स्वीकारली पाहिजे. प्रभुपादांची आक्षयपात्र दिलेलं आहे ते स्वीकारलं पाहिजे. कृष्ण भावनामृत क्लब आहे, मेंबरशिप इथं फुकट आहे, प्रसाद फुकट आहे, सगळं फुकट, तरी पण घेत नाही आपण. बाहेर मात्र कसले कसले क्लब असत, कंट्री क्लब आणि रोटरी क्लब आणि कसले कसले क्लब, तिथं पैसे भरून जावं लागतं आणि पैसे भरून सुद्धा कधी कधी आपली पात्रता नसली तर ते नाकारतात, चला म्हणतात बाहेर, इथं तुम्हाला स्थान नाहीये. काय आहे काय उपयोग तसा पण आणि तिथं काय शिकवतात भौतिक जीवन कसं जगायचं, इथं तुम्हाला भक्ती आहे, प्रसाद फुकट आहे, मेंबरशिपला पैसे पण नाहीत, ही मेंबरशिप स्वीकारायला काय अवघड आहे. आणि जिथं भगवंत आहे तिथे सर्व गोष्टी येणारच आहेत, सगळ्या मिळणार आहेत या क्लबमध्ये. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धनुर्धर. यत्र श्री विजय ध्रुवा निथिरमती स्थितच यश विजय ऐश्वर सर्व काही गोष्टी आहेत. मग आपण ठरवायचं आहे इथं काय स्वीकारायचंय. संस्कृती स्वीकारायची आहे का विकृती स्वीकारायची आहे. संस्कृत व्हायचं आहे का विकृत व्हायचंय. सोपा मार्ग आहे भगवंताचं नाम घ्यायचंय. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. बस नाम घेणं, भक्तांचा संग करणं, प्रवचन, थोडं शास्त्रांचं अध्ययन, जेणेकरून जाणू शकू आपण की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे जाणण्यासाठी शास्त्रांचं अध्ययन. आणखी महाप्रसादे गोविंदे. हरे कृष्ण. माफ करा थोडा वेळ झाला. धन्यवाद. हरे कृष्ण.